प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानन्दभाजम् भवद्भव्यभूतेश्वरं भूतनाथं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे
गणेरुण्डमालं तनौ सर्पजालं महाकालकालं गणेशाधिपादम् जटाजूटगंगोत्तरं गैर्विशिष्यं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे
मुदामाकरं मंडनं मंडयन्तं महामंडलं भस्मभूषाधरन्तं अनादिं ह्यपारं महामोहमारं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे
वटाधो निवासं महाटाटहासं महापापनाशं सदा सुप्रकाशम् गिरीशं गणेशं सुरेशं महेशं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे
गिरीन्द्रात्मजा संगृहीतार्थदेहं गिरौ संस्थितं सर्वदा पन्नगेहं परब्रह्म ब्रह्मादिभिर्वंद्यमानं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे
कपालं त्रिशूलं कराभ्यां दधानं पदां भोजनं प्रायकामं दधानं बलिवर्दयानं सुराणां प्रधानं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे
शरच्चंद्रगात्रं गणानंदपात्रं त्रिनेत्रं पवित्रं धनेशस्य मित्रं अपर्णा कलत्रं सदा सच्चरित्रं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे
हरं सर्पहारं चिताभूविहारं भवं वेदसारं सदा निर्विकारं श्मशाने वसंतं मनोजं दहंतं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे
स्वयं यः प्रभाते नरशूलपाणे पठेत् स्तोत्ररत्नं द्विह प्राप्य रत्नं सुपुत्रं सुधान्यं सुमित्रं कलत्रं विचित्रं समाराध्य मोक्षं प्रयाति